Hare Krishna. Hare Krishna. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Yashoda Nandana Vraja Jana Ranjana. Yashoda Nandana Vraja Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Yamuna Tira Vanachari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Yashoda Nandana Vraja Jana Ranjana. Yashoda Nandana Vraja Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Yamuna Tira Vanachari. Jaya Radha Madhava Kunja Vihari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Yashoda Nandana Vraja Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्ण महामंत्र की, हरि नाम संकीर्तन की। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 6वा श्लोक 34वा ध्यान योग। चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवद्दृढ़ तस्याहं निग्रहं वन्ये वायोरिव सुदुष्करम्। कृपया माझ्या मागे म्हणा। चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवद्दृढ़ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढ़ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढ़ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। कोणी म्हणताय तुमच्यापैकी कोणी? चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढ़ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। माताजी कोणी म्हणताय? चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढ़ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। शब्दशः भाषांतर। चंचलम, कृपया माझ्यामध्ये म्हणा, चंचलम चंचल, ही निश्चितच, मन मन, कृष्ण हे कृष्ण, प्रमाथी विचलित करणारे, बलवत बलवान, दृढम दुराग्राही, तस्य त्याचे, अहम मी, निग्रहम निग्रह करणे, मन्ये मला वाटते, वायोः वायूचा, इव प्रमाणे, सुदुष्करम कठिन किंवा दुष्कर। भाषांतर आणि तात्पर्य श्रीर प्रभुवाद्वारा जगद्गुरु भक्तिवेदान स्वामी श्रीरूपात की जय। हे कृष्ण, मन हे चंचल उच्छृंखल दुराग्राही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते। कृपया माझ्या मागे म्हणा। हे कृष्ण, मन हे चंचल उच्छृंखल दुराग्राही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते। तात्पर्य, मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्राही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधी कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजवते। व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे। मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दलही कृत्रिम समभाव असू शकेल, पण अंततः कोणताही सांसारिक मनुष्य असे करू शकत नाही, कारण मनाला संयमित करणे हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्याहून कठीण आहे. वेदांमध्ये कठोपनिषद 1.3.3.4 मध्ये सांगितले आहे की आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव च बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयान्याहुर् विषयांस्ते सुगोचरान् आत्मेन्द्रिय मनोयुक्तम भोक्तेत्याहुर मनीषिणः. भौतिक देहरूपी रथामध्ये स्वार, जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्या रथाची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिय घोडे आहेत. याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो असे महान विचारवंत समजतात. बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे, परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारतेवरही मात करतो, त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते. असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे. परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता. आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे. येथे योजिलेली उपमा योग्यच आहे की मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवरणे कठीण आहे, त्यापेक्षाही कठीण म्हणजे उच्छृंखल मनाला आवरणे होय. मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय. याची विधी असे आहे, सवय मनः कृष्ण पदारविंदयोः. मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण केले पाहिजे. केवळ असे केल्यानेच मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार नाही. ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण रघुललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिय. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. हे कृष्ण मन हे चंचल उच्छृंखल दुराग्राही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. हरे कृष्णा. तर 6वा अध्याय जो आहे ध्यान योग. आता पहिल्यांदा आपण योग म्हणजे काय याचा थोडासा विचार करूया. बऱ्याच वेळेला योगासन, योगाभ्यास असे शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वर्तमानपत्रातनं वगैरे वाचतो. तर योग ह्याचा अर्थ जोडणे, एकत्र होणे, एक करणे, योग. तर योगाचा मूळ उद्देश असा आहे की जीवात्मा जो या बद्ध शरीरात आहे तो आणि परमात्मा भगवान श्रीकृष्ण यांच्याशी जीवात्म्याचं मिलन करणे, जीवात्म्याला भगवंताशी, जीवात्म्याचा भगवंताशी संबंध प्रस्थापित करणे म्हणजे योग, जीवाला भगवंताशी जोडणे. पण आपण पाहतो सर्वसाधारण व्यवहारात योगासनं असं म्हटलं जातं. योगासनं वास्तविक हा एका प्रकारे अपभ्रंश आहे. योगासनं कारण त्यात कुठल्या तऱ्हेचं भगवंतांशी आपला संबंध प्रस्थापित करण्याचं कुठलंही त्याच्यात विधी नाही आहे. ती प्रत्यक्ष त्यांचा शब्द असा वापरायला पाहिजे की आरोग्य आसनं. निरनाळी जे आसन आहेत, धनुरासन, काय शलभासन, हलासन वगैरे वगैरे हे जे पाहिलेत हे आपण शरीराशी संबंधित आहेत, अर्थात त्याचं महत्त्व कमी आहे अशातला भाग नाही आहे किंवा ते टाकोवय अशातलं मुळीत नाही. कारण आपल्या शास्त्रात स्पष्टपणे सांगितलं आहे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्मप्राप्तीचं खलु धर्म साधनम. धर्म साधायचा असेल तर शरीर निरोगी असायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. निश्चितच आहेत, आता काही भक्त असे आहेत की त्यांचं शरीर निरोगी नसलं तरी ते भगवत भक्तीत पूर्णपणे जोडलेले आहेत, भगवत भक्तीचा प्रचार करत आहेत. पण जसं म्हणतात की एक्सेप्शन म्हणजे काय, अपवाद, अपवादाने नियम सिद्ध होतो असं म्हणतात. तर अर्थात ह्या अपवादात्मक गोष्टी आहेत. पण सर्वसामान्य माणसाला ज्याला आपण तो नियोफाईट डिव्होटी म्हणजे जो नुकताच भक्तीत आलेला आहे त्याच्या दृष्टीने शरीराचं आरोग्य हे भक्तीला निश्चितच महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर आजारी असाल, तुम्हाला जर शरीरात कुठल्याही तऱ्हेचे व्याधी असतील, त्यांनी तुम्हाला जर दुःख होत असेल, व्यादना होत असतील, जय श्री श्री राधा वृंदावन चंद्र की, जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुद्रामय्या की, जय श्री श्री गौरनिताय की, जय, तर निश्चितच तुम्हाला भगवत भक्तीवर मन केंद्रित करणं कठीण जाईल, अशक्य नाही पण कठीण जाईल. तर सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तर शरीर हे जे आहे हे आत्म्याचं निवासस्थान आहे. आणि आत्म्याचं जर निवासस्थान तुमचं स्वच्छ नसेल, निवासस्थान जर तुमचं साफसुथरं नसेल तर निश्चितच जो आत्मा आहे तो निश्चितच आनंदाने तिथे राहू शकत नाही की नाही. आपण साधं साधं उदाहरण, आपलं घर जर स्वच्छ नीटनेटकं नसेल तर आपल्यालाच बरं वाटत नाही. तसं आहे. तर ही जी योगासनं, हे ज्याला योगासनं म्हटलं जातात ती प्रत्यक्षात आरोग्यासनं आहेत आणि निश्चितच त्याचं महत्त्व आहे. पण ते योगाशी संबंधित नाही. तर योग म्हणजे काय, तर भगवंतांशी आपला संबंध प्रस्थापित करणे, हे पहिलं. मग आता भगवंता योग, जसं आपण म्हणतो विरुद्ध अर्थाचे शब्द, दिवस रात्र, स्त्री पुरुष, नंतर अंधार उजेड, नाही का, तसं योग आणि त्याच्या उलट काय, भोग. योग आणि भोग. त्यामुळे जर मन भोगात आकर्षित झालं, भोगाकडे आकर्षित झालं तर योग निश्चितच अवघड आहे. हे दोन्ही एकत्र जाऊ शकत नाही. पण अर्थातच आपण शरीरधारी आहोत, आपल्या शरीराच्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करणं भागच आहे. मग तो भोग होतो का, नाही. शरीराच्या गरजा पूर्ण करणे हा भोग नाही, हा शरीराच्या आवश्यकता पूर्ण करणे, हे आपलं शरीर नीटनेटकं ठेवण्यासाठी, त्यांनी आपल्याला भक्तीत मन केंद्रित करता यावं यासाठी शरीर आरोग्यप्रद असलंच पाहिजे, नीट आरोग्यदायी, आरोग्य त्याचं नीट असलं पाहिजे. तर योग आणि भोग, तर शरीराच्या आवश्यक गरजा पूर्ण करणं म्हणजे भोग नाही. पण जेव्हा गरजांच्या पुढे जाऊन मनुष्य त्यात आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, ते काय समजतो की ह्या गरजा जास्तीत जास्त वेगवेगळ्या तऱ्हेने पूर्ण करणं. आता उदाहरणार्थ आपण एक साधं एक मी एक वाचलं होतं, असं दिलं होतं की भूक नसेल तर पक्वान्नाला काय अर्थ आहे. तुमच्या समोर पक्वान्न ठेवलंय पण तुम्हाला भूकच नाही आहे, मग काय उपयोग आहे त्याचा. एखादा मनुष्य कायम एअर कंडिशनमध्ये राहतोय त्याला झाडाच्या सावलीचं काय महत्व, पण जो उन्हात फिरतोय त्याला झाडीच्या सावलीचं महत्व आहे. पण आधुनिक युगात किंवा आपल्याला जे जाहिरातीच्या माध्यमातनं आणि वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या मनावर जे बिंबवलं जातं की तुम्ही जितके वेगवेगळे उपभोग आणि जितके खर्चिक, म्हणजे आता समजा की एखाद्या माणसाला कुठेतरी जावं लागतं तो उन्हातानात जातो, मग तो एक कार घेतो, आवश्यक कार त्याची आवश्यकता ठरते. पण जेव्हा तो दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मस्त मी किती यशस्वी आहे, जीवनात मी कसा यशस्वी आहे हे दाखवण्यासाठी तो जेव्हा आपल्या गरजेपेक्षा पुढे जाऊन गरज आहे केली पाहिजे, दॅट इज नॉट लक्झरी. गरज ही लक्झरी नाही आहे, पण जेव्हा प्रदर्शन होतं त्याचं तेव्हा ती लक्झरी ठरते, तेव्हा ती चैन ठरते. हो की ना, आपण पाहतो की लोक एक गाडी, दोन गाड्या, तीन गाड्या, माझ्याकडे 10 गाड्या आहेत, मग तो 10 गाड्यावाला म्हणतो त्याच्याकडे 20 गाड्या आहेत, म्हणजे ही स्पर्धा कुठे थांबत नाही. तेव्हा गरजेच्या पुढे जाऊन जेव्हा तुम्ही आवश्यकता नसताना जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तो भोग ठरतो. मग त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही धडपड करता तेव्हा जीव बंधनात अडकत जातो, आणि ह्याला कारण काय, आपलं मन. म्हणून इथे जे हा श्लोक जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. तर अर्जुनाला जेव्हा योगाभ्यासाविषयी भगवंतांनी सांगितलं, योगाभ्यासाचं पहिले वर्णन केलेलं आहे, शुचौ देशे पवित्र देश जागी बसायचं, एकाग्र करायचं, आसनस्थ बसायचं, दृष्टी नाकावरच्या शेंड्यावर केंद्रित करायची आणि पूर्णपणे सगळे विचार वगैरे दूर ठेवून हळूहळू मन आपल्या मनात मन केंद्रित करायचं. तर ही जी विधी दिलेला आहे तो सगळा ऐकल्यावर अर्जुनाने काय म्हटलं, चंचलम ही मन कृष्ण, तू सांगतोय खरं आहे भगवंता श्रीकृष्णा तुम्ही सांगताय सगळं खरं आहे, पण मला ते जमणार नाही. आता साधा विचार करूया आपण की अर्जुनासारखा अत्यंत ज्याला म्हणाल तुम्ही की दृढनिश्चयी, अर्जुनाला अनेक नावे होती, सव्यसाची त्याचं नाव होतं आणि धनुर्विद्येत तो इतका पारंगत होता, त्याची कथा तुम्हाला माहिती आहे. किंवा द्रोणाचार्यांनी परीक्षा घेतली तेव्हा सगळ्यांना विचारलं तर एकाने सांगितलं मला फांदी दिसते, एकाला मला सांगितलं मला झाड दिसतंय, मला हे दिसतंय, मला ते दिसतंय, मला पक्षी दिसतोय. पण अर्जुनाला विचारल्यावर तो काय म्हणाला, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. म्हणजे अर्जुनाची मन इतकं एकाग्र तो करू शकत होता. द्रौपदीच्या वेळेला त्याने जो पण जिंकला तो किती अवघड असेल याची कल्पना करू शकता. आरशात बघून आपण साधं केससुद्धा बरोबर कापू शकत नाही आपले स्वतःचे, की नाही, आपल्याला उलटं ते जवळ जावं तर ते लांब जातं. ॲक्च्युली बघा आरशात प्रयोग करून, की आरशात बघून करणं एखादी गोष्ट किती विचित्र होते. पण तोच अर्जुन फिरता ना मासा पाण्यात बघून त्यांनी त्याचा डोळा बरोबर भेदला होता. म्हणजे किती एकाग्रता असेल याचा विचार करा. आपण पाहतो तुम्ही कधी जर ते नेमबाजीच्या जर हे पाहिल्या तर ते लोक बाण सोडण्यापुढे किती एकाग्र करतात, त्यांचा श्वाससुद्धा ते नियंत्रित करतात, इतकं त्यांना शिकवलेलं असतं. तुम्ही जर कधी त्यांचं ट्रेनिंग पाहिलं असेल किंवा हे किंवा दाखवतात जर कधी तुम्ही ते पाहिलं असेल तर, की ते बाण मारण्यापूर्वी किंवा बंदुकीने गोळी मारण्यापूर्वी किती मन एकाग्र करतात आणि झाडतात गोळी. कारण थोडंसुद्धा जरी तुमचं हात विचलित झाला किंवा श्वासामुळे तुमची हे हल्ली तर ते तो तर बरोबर सेंटर 10 पैकी 10 गुण मिळवायची जी जागा आहे ती तुमची चुकते. तर अर्जुन इतका एकाग्र करू शकत होता मन, पण तो सुद्धा म्हणाला की योगाभ्यासाच्या बाबतीत मला नाही जमणार आहे. तर मग आजकालच्या कलियुगातल्या लोकांची काय कथा, तुम्ही आम्ही तर निश्चितच अर्जुनाच्या मनाने काहीच नाही होत. आपल्या जर सांगितलं की 1 वर्ष प्रॅक्टिस कर आणि 10 वेळेला बरोबर तो बाण एकाच जागी मार तरी आपल्याला जमणार नाही. तर इतके अर्जुन असं का म्हणाला, कारण तो इथे दिलंय की तो एक सांसारिक क्षत्रिय होता आणि त्याला हे योगाभ्यास हे अर्थात लोक करतात पण त्याच्यासाठी मग काय करावं लागतं? सर्व काही परित्याग करून जंगलात जा, एका जागी बसा, कुठेही आवाज नाही अशा ठिकाणी जा, आणि सगळ्याचा त्याग करून तुम्हाला जावं लागतं. अर्थात कलियुगात हेही शक्य नाही. कलियुगात मानवाचं वर्णन काय केलेलं आहे, आपल्या मानवी जीवनाचं भयानक वर्णन आहे की त्या कलियुगात मानवाचं जीवन अत्यंत दोषांनी भरलेलं आहे. कलेर दोष निधे, कली हा दोषाचा उगमस्थान म्हटलं जातं. कारण कलियुगात माणसाची उपद्रुता, त्याला अनेक उपद्रव आहेत. साध्या साध्या गोष्टी, पूर्वी बघा, लोक शेतातनं उत्पन्न काढत होते, शेताजवळच राहत होते, जवळ चालत जायचे, चालत यायचे. आता तुम्हाला उपजीविकेसाठी काय करावं लागतं? 10-10 मैल, 15-15 किलोमीटर जावं लागतं, लांब लांब जावं लागतं, आणि तुम्हाला प्रवास शिवाय पुन्हा ऑफिसात तुम्हाला कामं करायची, ती सुद्धा तुम्हाला त्रासदायक असतात, आणि आर्थिक परिस्थिती, आजूबाजूची परिस्थिती. आता पूर्वी एक शेतकरी होता, त्याच्यावर आजच आपण पाहतो, तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत असाल, कोणी अर्थात आपण सर्वसामान्य जीवनात राहतो, त्याच्यामुळे अगदी आपण कोणी जगात काय चाललं आपल्याला माहीत नाही, असं माहीत होत नाही. तर आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की सौदी अरेबियात त्यांच्या तेलाच्या कारखान्यावर एक मिसाईल मारण्यात आलं, एक रॉकेट त्यांच्या तेल उत्पादनाच्या कारखान्यावर धड मारलं, आणि काय झालं? जगाच्या उत्पादनाच्या 5% तेल त्याचं उत्पादन बंद झालं. 10 लाख टन 10 लाख बॅरल जे दिवसाला तयार करत होते ते 5 लाख बॅरलवर आलं त्यांचं. तेवढ्या जगाचा तेलाचा पुरवठा कमी झाला. लगेच काय झालं? आपल्याकडे पेट्रोलचे, डिझेलचे, तेलाचे भाव वाढायला लागलेत लगेच, आणि अजूनही कठीण परिस्थिती येईल असं सांगतात. आता बघा, आपला काय संबंध आहे त्याच्याशी? पण कलियुगात काय झालेलं आहे? सगळं जग इतकं एकत्र एक झालेलं आहे की ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही त्या गोष्टीचा आपल्याला ताप होऊ शकतो. भांडणं तिकडे चालली आहेत आणि ताप मात्र आपल्याला इकडे. ही कलियुगाची अवस्था आहे. कुठेही काही घडलं की त्याचे परिणाम तुमच्यावर होतात. तर ज्या गोष्टीशी संबंध नाही त्या गोष्टीचे सुद्धा आपल्याला त्रास होतात. आणि हे जे 3 त्रिविध ताप सांगितलेले आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, हे तर कलियुगात उच्च स्तराला आहेत. अधिदैविक, आता सगळेजण ओरडतायत क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज, हवा बदलते, हवामान बदलते, असं होतंय, तसं होतंय, कार्बन डायऑक्साईडचं उत्पादन फार वाढतंय, प्लास्टिक जिकडे तिकडे पसरतंय. आता हे आपण पाहतोय, हे अधिदैविक, सगळे अधिदैविक ताप आहेत. तुम्ही एकट्याने ठरवलं मी प्लास्टिक वापरणार नाही, मी कार वापरणार नाही, तरी तुम्ही त्यातनं सुटू शकत नाही. ते जे काय होतंय ते तर तुम्हालाही करावं लागतं. म्हणजे अधिदैविक त्रासांचा प्रमाण वाढलेलं आहे. जबाबदार नाही त्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला त्याचा तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही टाळायचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल मी पाणी कमीत कमी वापरीन, तरी पण जर पुण्याला पाणीचं सप्लाय चाललं नाही तर तुम्ही काय करणार? पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब काय म्हणतात, सेल्फ सफिशियंट, स्वावलंबी होतं. ते पाणी आणायला जवळून कुठून तरी आणायचे. आता हा पाऊस पडत नाही त्याच्यामुळे खेडोपाडीसुद्धा पाण्याची कठीण परिस्थिती झालेली आहे. तर ते लोक पूर्वी काय म्हणतात, आत्मनिर्भर होते. त्यांना फारसं पण आपण किती गोष्टींवर, बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून होत. आता सगळ्या गोष्टीसाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून होत. पाणी नाही आलं, म्युन्सिपॅलिटी जबाबदार. वीज नाही आली, इलेक्ट्रिसिटी कंपनी जबाबदार. डिझेल पेट्रोल नाही मिळालं, सरकार जबाबदार. गॅस नाही आला, सरकार जबाबदार. तर प्रगती प्रगती, पण प्रगतीमुळे काय झालेलं आहे, आपण बाह्य गोष्टींवर फार अवलंबून राहायला लागलेलो, परावलंबी होत चाललो. त्यामुळे अधिदैविक ताप वाढलेले आहेत, अधिभौतिक ताप वाढलेले आहेत बाहेरच्या गोष्टीनं. अधिदैविक त्याच्यामुळे आणखीन वाढलेले आहेत. कारण मग लोकांमध्ये ह्या तणावांमुळे काय होतंय, लोक आपापसात पटकन चिडतात. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला, कोणीतरी आडवी तिडवी गाडी घालतो, आपण पाहतो रस्त्यावर ड्रायव्हर लोक पटकन भांडायला तयार असतात. का होतं? आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम होतो. माणसाचा पेशन्स ज्याला म्हणतो आपण, सहनशीलता, तिचा कडेलोट झाला की कोणताही मनुष्य हे होतो. तर मग अधिदैविक अध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक, तर हे अधिदैविक ताप आजूबाजूच्या जीवात्म्यांमुळे होणारे ताप हे आपल्याला वाढतायत, कारण आपल्या घरी बसून तर काही करता येत नाही. पोटापाण्यासाठी काम करायचं म्हणजे रस्त्याने जावं लागतं, मग रस्त्यात खड्डे, ट्रॅफिक, आणखीन काही भानगडी, कुठे मोर्चा निघाला की बसले उभे तासन तास, नाईलाज उभे राहा, तर हे ताप वाढलेले आहेत. आणि आध्यात्मिक आणि अर्थात ह्याच्यामुळे जे आपल्या शरीरावर परिणाम होत आहेत, प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतोय, तर ही अवस्था दिवसेंदिवस कलियुगात कठीण होत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे माणसाला मन निग्रह करणं, मन शांत ठेवणं दिवसेंदिवस अत्यंत कठीण होत चाललेलं आहे. आणि परावर्तनामुळे एक प्रकारे आपल्याला हतबलता येते, आणि अशा हतबलतेमुळे मनुष्य आणखीनच चंचल होतो, आणखीनच होतो. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला त्रास देते पण आपण त्याचा काही उपाय करू शकत नाही, ज्याला म्हणतात की मजबुरी का नाम टिंबटिंब, अशा याने मनुष्य काय होतो, तो स्वस्थ शांत चित्त राहू शकत नाही. म्हणून कलियुगात हा जो योगाचा जो अभ्यास आहे तो सांगितलाय की कलियुगात शक्य नाहीये. त्यामुळे कलियुगात काय सांगितलंय तर अर्थात हे समजवून घ्यायला आपल्या आपलं शरीर कसं आहे हा एक श्लोक आपण थोडं बोलूया, ह्याच्यावर अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. तर आपलं शरीर म्हणजे काय हे या श्लोकात वर्णन केलेलं आहे. आणि एकदा आपल्याला शरीर म्हणजे काय कळलं म्हणजे मग त्यावर कसं नियंत्रण ठेवता येईल. आणि ते तो जो हा रथ आहे हा आता समजा जो तुमचा जो कार आहे तर त्या कारची तुम्हाला नीट माहितीच नाही आहे, तर तुम्ही ती कार चालवाल कशी आणि ती योग्य जागी न्याल कशी. म्हणून तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येतं, ड्रायव्हिंगचं लायसन्स जे आहे ते म्हणजे तुम्हाला कार कशी चालवायची ह्याचं ट्रेनिंग आहे. पण मला सांगा किती लोकांना शरीर कसं चालवायचं ह्याचं ट्रेनिंग देण्यात येतं, किती लोकांना, कोणाला नाही. आपल्याकडे शरीर चालवायचं कसं, कुठे न्यायचं, ती ही कार चालवायची कशी, ही कार मेंटेन कशी करायची, याचं शिक्षण आपल्या शाळातनं कॉलेजातनं कुठेही देण्यात येत नाही. तुम्ही तो स्वतःचा स्वतः शिका, आमचा त्याच्याशी संबंध नाही. आम्ही तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स वगैरे वगैरे हे जे बाह्य शिकवू, अरे पण आमच्या शरीराशी संबंधित प्रत्यक्ष माझ्याशी संबंधित विषय शाळेत कोणी शिकवलेच जात नाही, कारण ते सगळंच बदललेलं आहे. तर हे शिकवणारं जे शास्त्र आहे हे आपले धर्मग्रंथ आहेत, भागवतम, श्रीमद भगवद्गीता, उपनिषद. हे तुम्हाला हा हे जे तुमचं शरीर आहे हे काय आहे आणि त्या ते यंत्र कसं चालवायचं त्याचं तुम्हाला ट्रेनिंग देतं, ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग. तर म्हणून आपण शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे, कारण सर्वात महत्त्वाचं यंत्र हे बाहेरचं नाही आहे. आणि एक साधी गोष्ट विचारात घ्या की जर आपल्याला रस्त्याने जायचं असेल तर रस्ता काही आपल्यासारखा नसतो, तो वळतो, तो चढतो, रस्ता तर बनवलेला आहे, तो तुमच्या हातात नाही आहे. तुम्ही म्हणाल मी लेव्हल रोडवरच कार चालवीन, वळणं नको, खड्डे नको, सिग्नल्स नको, तर ते शक्यच नाही आहे. तसंच आपल्या आयुष्यात मला दुःख नको, मला कुठल्याही तऱ्हेच्या अडचणी नको, माझ्या आयुष्यात कुठेही नुकसान झालं नाही पाहिजे, सगळं कसं छान स्मूथ रोड पाहिजे, नाकासमोर सरळ, एकदा पॅडल दाबलं की चालली गाडी, असा रस्ता तुम्हाला मिळेल का? नाही. तसंच प्रत्येकाच्या आयुष्यात, म्हणून रामदास स्वामी म्हणाले ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोण सुखी आहे, प्रत्येकालाच काही ना काही अडचणी आहेत. म्हणून हे जे यंत्र आहे, ही जी रथ आपल्याला हाकायचं आहे, त्या रथाची रचना काय आणि तो रथ कसा हाकला पाहिजे, या दोन्हीचंही इथे आपल्याला थोडंफार मार्गदर्शन मिळते. अर्थात संपूर्ण भगवद्गीतेचे कित्येक श्लोक आहेत, त्यामुळे अर्थात ह्या काही एका प्रवचनाचं काम नाही आहे, पण त्यातल्या त्यात हा श्लोक मला योग्य वाटला म्हणून मी तो निवडला. तर काय सांगितलेलं, पहिले ही कार म्हणजे काय, मग या कारमध्ये काय स्टिअरिंग आहे, चाकं आहेत, चाकात हवा पाहिजे, टाकीत पेट्रोल पाहिजे, हे कारचं आपल्याला सगळं माहीत असतं, पण शरीरात काय पाहिजे, शरीर कसं आहे याचं हे वर्णन आहे. तर शरीर म्हणजे काय, एक प्रकारचा रथ आहे असं हे सांगतं, शरीर रथ आहे. मग रथ आहे म्हणजे त्याला काय घोडे पाहिजेत, काय घोडे किती आहेत, पाच घोडे आहेत, पंचेंद्रिय, पंचेंद्रिय हे त्याचे घोडे आहेत. ते कोणते आहेत, श्रोत्रम, चक्षु, स्पर्शनमच, रसनम घ्राणम एवच. हा एक श्लोक लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणम एवच. श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम त्वचा स्किन स्पर्श ज्ञान. रसनम जिव्हा चव, पदार्थाची चव आपल्याला कळते. आणि घ्राण म्हणजे वास. हे पाच त्याचे घोडे आहेत, हे पाच इंद्रिय त्याचे घोडे आहेत. आणि मग हे घोडे काय आहेत? हे प्रत्येक घोड्याला वेगवेगळं आवडती गोष्ट आहे. प्रत्येक घोड्याची गोष्ट जी आवडती आहे ती वेगवेगळी आहे. निदान आपले नॉर्मल घोडे असतात ते ठराविक गोष्टी खातात, गवत खातात, हरभरा खातात, त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पाचही घोड्यांना एकच खाऊ घातलं की सगळे खुश असतात, वेगवेगळं करावं लागत नाही. पण इथे सगळा प्रकार वेगळाच आहे. डोळ्यांना कानाला काय हवं? छान छान गाणी ऐकायला हवी, छान छान म्युझिक ज्याला आपण म्हणतो ऐकायला हवं, आवडते शब्द ऐकायला हवे, गोड शब्द ऐकायला हवे, कटू शब्द नको. ही सगळी त्याची त्याचं काय म्हणू आपण, विषय. विषय म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी. कानांच्या आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे ध्वनी. काही ध्वनी आवडतो, काही ध्वनी आवडत नाही. नंतर श्रोत्रम चक्षु, डोळ्यांना काय आवडतं? रंग रूप, रूप आणि रंग आवडतात. आणि अर्थात हे इंद्रिय जशी विषयांकडे आकर्षित होतात तशी आपल्याला धोक्याच्या गोष्टीपासून सुद्धा वाचवतात. म्हणजे दोन्ही आहे त्याच्यात. असं नाही की इंद्रिय पूर्णपणे विषयांच्याच मागे जातात, नाही. काही काही वेळेला आपल्याला भया कुठे बॉम्ब फुटला तर आपल्याला कळतं अरे इथे धोका आहे, लोक पळून जातात. किंवा कुठे काही पडतंय आवाज आला की लोक दूर जातात, हो की नाही? म्हणजे तेही आपल्याला इंद्रिय आपलं संरक्षणही करतात. पण ती जर नियंत्रित नसतील तर ती विषयांकडे तुम्हाला खेचून नेतात. तर उदाहरणार्थ डोळ्याला काय आवडतं? छान छान बघायला आवडतं. पुरुषाला स्त्रीकडे बघायला आवडतं, स्त्रीला पुरुषाकडे बघायला आवडतं. किंवा हे जे स्त्री पुरुषाचं आकर्षण आहे हे कशात नाही, डोळ्यात नाही. स्त्री एकमेकांचे फॉर्म वेगवेगळे. नंतर छान छान गोष्टी बघायला आपल्याला आवडतात. नंतर श्रोत्रम चक्षु झालं, स्पर्शनम त्वचेला छान छान मऊ मऊ गोष्टी किंवा त्वचेचेही पण काही आवडत्या गोष्टी आहेत, काही नावडत्या गोष्टी आहेत. रसनम जिव्हा, आणि आपण ते महाप्रसादे गोविंदेत म्हणतो तारामध्ये जिव्हा अति. जिव्हा तर सर्वात कठीण आहे नियंत्रित करणं, कारण जिव्हेचे इतके विषय आहेत की ते पूर्ण करता करता मनुष्याचे सर्व आयुष्य गेलं तरी ते पूर्ण होणार नाहीत. रसनम घ्राण, आणि नाकाला सुगंध आवडतो, दुर्गंध आवडत नाही. तर हे त्यांचे विषय आहेत, म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे विषय. तर हे पाच इंद्रिय आहेत, यांचे विषयही वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे हे पाच घोडे पाच दिशांना ओढायचा प्रयत्न करत असतात आपल्याला. आणि कल्पना करा, एका अर्थाला पाच घोडे आहेत आणि हे पाचही घोडे वेगवेगळ्या दिशेला चाललेत. प्रत्येक घोडा आपलं इकडे सुंदर काही दिसलं की डोळा तिकडे जातो, काही ऐकू आलं की कान इकडे जातो, कुठे छान पदार्थ दिसला की तोंडाला पाणी सुटतं, कुठे छान वास आला की त्याच्या मागे जातो. असं जर आपलं शरीर जर असं पाच घोड्यांनी इकडे तिकडे रथ ओढायचा प्रयत्न केला तर रथाची अवस्था काय होईल? तो खड्ड्यातच जाईल किंवा चालणारच नाही. मग त्याच्यावर काय दिलंय? इंद्रियाणी हयान याहूर विषयांस्तेषु गोचरान, हे आपापल्या विषयांकडे जातात. मग ते काय, ते कसं नियंत्रित होतात? मनः प्रग्रहमेव च. जसे घोड्या एक घोडा लगामानी कंट्रोल करता येतो तसे पाच घोडे पण लगामानी तुम्ही नियंत्रित ठेवू शकता. पण हे नियंत्रण म्हणजे कोणाचं आहे? त्याच्यावर मनाचं आहे. म्हणून भगवद्गीतेत म्हटलंय श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय. मन, मनाच्या अधिष्ठानाखाली, मनाच्या अध्यक्षतेखाली विषयान उपसेवते. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयान उपसेवते. तर हे जे पाच इंद्रिय आहेत, हे जे पाच घोडे आहेत, हे मनाच्या लगाम नियंत्रित केले जातात. परंतु हे पाच घोडे आपले आपले विषय उपसेवते, त्यांचा सेवन करत असतात. मग हे नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून लगाम, मन रूपी लगाम आहे शरीराला दिलेला या रथाला. मन हे त्याचं लगाम आहे. आणि काय, बुद्धिंतु सारथी, अर्थात घोड्याला सारथी पाहिजे आपलं रथाला. रथाला जर सारथीच नसेल तर रथ चालेल कसा? तर बुद्धी हे त्याचं सारथी आहे, बुद्धी हा त्याचा ड्रायव्हर आहे. म्हणजे आणि नंतर काय म्हटलंय, आत्मानम रथिनम विद्धी, हा रथ रिकामा नाहीये, या रिकाम्या रथात रथ रिकामा नाहीये, याच्यात आत्मारूपी एक प्रवासी आहे, आत्मारूपी एक प्रवासी आहे. जर रथात प्रवासीच नसेल तर नुसतं रथ पळवण्यात काय मजा आहे, कोणतरी पाहिजेच त्याच्यात ना. तुमच्याजवळ कार आहे पण त्याच्यात कोणी प्रवासीच नाहीये, नुसता ड्रायव्हर आपला फिरतोय, असं कधी होतं का? प्रवासी असल्याशिवाय रथा त्या ड्रायव्हर स्वतःही प्रवासी असू शकतो आपण पाहतो. पण इथे आत्मा हा स्वतंत्र प्रवासी आहे म्हणून आत्मानम रथिनम विद्धी, रथातला प्रवासी आत्मा आहे हे जाणा. शरीरम रथमेवच, रथ शरीर हे रथ आहे. बुद्धिम तू सारथी, बुद्धी हा त्याचा ड्रायव्हर, त्याचा सारथी आहे, रथ चालवणार आहे. मन प्रग्रहम, प्रग्रह म्हणजे लगाम, मन हे लगाम आहेत. आणि हे पाच घोडे जे आहेत हे इंद्रिय आहेत. आता एकदा आपल्याला शरीराची रचना काय हे कळलं तर शरीर नियंत्रित कसं करायचं याचा पण उलगडा होतो. मग शरीर जर नियंत्रित करायचं असेल तर काय पाहिजे? बुद्धी, तो जो सारथी आहे तो ट्रेंड पाहिजे. त्याला जर रथ कसा चालवायचा माहीत नसेल तर उपयोग काय? उजवीकडे वळवायचं आहे तर काय करायचं, डावीकडे वळवायचं आहे तर काय करायचं, थांबवायचं असेल तर काय करायचं, जोरात पळवायचं असेल तर काय करायचं, हे सगळं त्या सारथीला माहीत पाहिजे. म्हणजे सारथी ट्रेंड पाहिजे. पण आपली बुद्धी ट्रेंड, रथ हा रथ चालवण्याला तुमच्या शाळेचा अभ्यास, कॉलेजचा अभ्यास, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, झूलॉजी, आणखीन काय, भाषाशास्त्र, कशाचाही उपयोग नाही. हा जर ड्रायव्हर ट्रेन करायचा असेल तर त्याचं जे मॅन्युअल आहे, त्याचं जे काय म्हणतो मॅन्युअलला मराठीत काय म्हणू आपण, सांगणारं वर्णन करणारं जे गोष्ट आहे ती म्हणजे आपले धर्मग्रंथ भगवद्गीता. तर भगवद्गीता ही सुरुवात आहे. भगवद्गीता ही आपल्या पंथाच्या जे काही अध्ययनाचे दिले त्यात भगवद्गीता, कारण भगवद्गीतेत काय भगवंत स्वतःविषयी सांगतायत. तर हा जो बुद्धिरूपी सारथी आहे याला ट्रेन करायचं असेल तर काय करायचं? काय सांगितलं इथे की कलियुगात कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणा कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. जसं आपण एक उदाहरण घेऊया की जेव्हा बैल किंवा घोडा यांना ट्रेनिंग दिलं जातं तेव्हा पहिल्यांदा काय करतात? त्याच्यावर लगेच बसून त्याला पळवायला सुरुवात करतात? नाही. त्याला काय करतात? पहिले त्याच्या नाका दोऱ्यात लगाम घालतात, नाकात घोड्याच्या त्यात लगाम घालतात आणि एका खांबाभोवती किंवा एका याच्यावरती त्याला नुसतं गोल 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 फिरवतात तासन तास, हो की नाही? तर तो तुम्ही जर त्याला मोकळा सोडलात तर तो उभंच राहू देणार, उभंच राहणार, पळत राहील. मग त्याला हळूहळू गोल गोल फिरवायचा, मग त्याला खाऊ घालायचं, त्याला तुम्ही नियमितपणे खाऊ घातलं, ट्रेनिंग केलं, सुरुवातीला तो झटकतो. आता मला आठवतं की एक गालतऱ्याला असताना एक बैल ट्रेन केलं, सुरुवातीला आणला होता, तो बैल त्याच्या मान्यावर जू ठेवलं की तो लगेच मान खाली करायचा, जू खाली ढकलून द्यायचा. म्हणजे ते तयार नसतात, सुरुवातीला ट्रेन करावं लागतं. मग हे जे ट्रेनिंग आहे हे काय? हरे कृष्ण महामंत्राचा जप, हरे कृष्ण महामंत्राचा जप. हे जे उच्छृंखल मन आहे, हे जे मन त्याला कुठलीही बंधनं नको असतात, त्याला सतत मोकळं फिरायचं असतं, फ्री, काही नाही पाहिजे. आता शाळा कॉलेजात आपल्याला ट्रेनिंग देण्यात येतं, मग त्याच्यानंतर आपल्याला सांगण्यात येतं कामाला लागा, हे करा ते करा. पण आपलं मन जे आहे, हा जो शरीररूपी जो रथ आपल्याला देण्यात आलेला आहे त्याच्यावरच आपलं नियंत्रण नाही. आणि आपण काय करतो प्रयत्न? बाह्य गोष्टींवर नियंत्रित करायचा प्रयत्न करतो. मला जर चांगली नोकरी मिळाली, मला जर चांगला पगार मिळाला तर मी सुखी होईन, मला इतके पैसे मिळाले, मला घर मिळालं, मला कार मिळाली की मी सुखी होईन. पण आपण पाहतो की लोक काय म्हणतात, काही वर्षांनी मृगजळामागे धावल्यासारखं वाटतं त्यांना, कारण ती वस्तू मिळाली की त्याचं महत्व नेहमीच कमी होतं. मग नक्कीच नवीन आणखीन काहीतरी हवंसं वाटत, नाहीतर मग जगात भ्रष्टाचार, पैशाची हाव राहिलीच नसती, गरजा पूर्ण झाल्यावर सगळे सुखसमाधानी राहिले असते. पण मनाला हे ट्रेनिंग नसल्यामुळे गरजा कुठे थांबवायच्या, गरजा काय आहेत आणि चैन काय, यातला फरक जातो आणि मग मन इंद्रिय उपभोगांच्या मागे अधिक 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 मिळवायच्या मागे लागतं. पण इंद्रिय भोग कसे आहेत, एक सुंदर उदाहरण आहे. इंद्रिय भोग म्हणजे काय आहेत, जसं एक स्पॉन्ज पाण्यात बुडवलेलं आहे, पहिल्यांदा तुम्ही पिळलात तर काय होईल, त्यातनं भरपूर पाणी येतं. दुसऱ्यांदा परत पिळलात तर कमी होईल. लिंबू, चला आपल्या रोजच्या उदाहरणात घ्या, लिंबू. लिंबाचा रस तुम्ही पहिल्यांदा पिळता तेव्हा भरपूर येतो, मग आणखीन पिळला की आणखीन येतो, आणखीन पिळला आणि शेवटी खूप खूप पिळायला लागला तर काय होतं, कडू. त्या ह्याच्यात कडवटपणा यायला लागतो. इंद्रिय उपभोगही तसेच आहेत. म्हणून भगवंत भगवद्गीतेत सांगतात, ये ही संस्पर्शा भोगा दुःख यो न एवते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधा. हे जे इंद्रिय भोग आहेत हे गरजेपेक्षा जास्त केले तर काय होईल, दुःख यो न एवते. आणि हेच ट्रेनिंग आपल्याला अजिबात नसतं की कुठे थांबायचं, कुठपर्यंत जायचं इंद्रिय तृप्तीच्या मागे, किंवा कशात समाधान मानायचं, ह्याचं आपल्याला ट्रेनिंगच नसतं. मग ते ट्रेनिंग आपल्याला हे भगवद्गीता देते, ते ज्ञान आपल्याला हे भगवद्गीता देते. आणि पण असं आहे की जसं मुलगा काही एकदम शाळेत गेल्यावर पुस्तकं वाचायला लागत नाही, कोणी मुलगा लगेच पुस्तक वाचायला लागतो नाही, त्याला पहिले काय करावं लागतं, अ आ ई यू ए बी सी डी वगैरे शिकवावं लागतं. मग छोटेसे शब्द शिकवायला लागतात, कॅट सी ए टी कॅट, बी ए टी बॅट, एम ए टी मॅट, किंवा काय मराठीत आई बाबा असे छोटे छोटे शब्द, परे पतंगाचा, असं शिकवत शिकवत त्याला मग जसजसा तो ट्रेन होत जातो तसतसं मग तो पुस्तक वाचायला लागतो. तसंच हे आध्यात्मिक ज्ञान आहे, हे एकदम भगवद्गीता घेतली आणि वाचायला लागलात तर सुरुवातीला डोक्यात शिरणारच नाही, कळणारच नाही काय चाललंय काय होतंय. म्हणून पहिले काय केलं पाहिजे की भगवंताचं नामस्मरण ही सुरुवात आहे. श्रवणम कीर्तनम विष्णो, प्रल्हाद महाराजांनी ज्या पद्धती सांगितल्यात त्यात सर्वात पहिली पद्धत सांगितली आहे श्रवणम आणि कीर्तनम. म्हणून तेव्हा जेव्हा जेव्हा भगवंताचं नाव घेता तेव्हा काय करत असता, दोन गोष्टी करत असता, एक श्रवण डोळ्यांनी मंत्र ऐकता आणि एक कीर्तनम तोंडाने मंत्र म्हणता. म्हणून इथे दिलेलं आहे की शिल प्रपात म्हणतात की मनाला संयमित करण्याचा, मनावर जर संयम नसेल तर तुम्ही सुखी होऊच शकत नाही, स्पष्ट आहे अगदी. आणि ह्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो, वर्तमानपत्रात येतात, रोजच्या जीवनात पाहतो, ज्याचं मन संयमित नाही तो कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण जर घोड्याचे लगामच हातात नाही, लगामच तुटलेला आहे, तर तो रथ कसा धड चालेल, तो खड्ड्यातच जाणार. म्हणून मन संयमित म्हणजे तुमचे लगाम जे आहेत ते एकदम परफेक्टली फिट आहेत. पण ठीक आहे मन संयमित, पण त्या मनाला जे मार्गदर्शन, ते घोड्याचे लगाम ज्याच्या हातात आहेत तो सारथी सुद्धा ट्रेंड पाहिजे. मग तो हे जे बुद्धीचे शुद्धीकरण आहे, जे मन आणि बुद्धी यांच्या शुद्धीकरणाला आपल्या ह्याच्यात खूप महत्व दिलंय की इंद्रिय उपभोगापासून जर मन संयमित करायचं असेल तर प्रभुपाद काय म्हणतात, मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय. पूर्ण नम्र भावाने याचा विधी सवयी मन कृष्ण पदारविंदयो हो, अर्थात मन नुसतंच जपात नाही होणार तर त्याच्या पुढे काहीतरी प्रतीक पाहिजे. भगवंत श्रीकृष्णाचं ध्यान करून जर तुम्ही, किंवा त्यांच्या, म्हणून आपल्याला सांगितलंय मंदिरात येऊन जप करा, एरवी तुम्ही वेगळ्या जागी असं नाही करू शकता, पण आपलं मन इतकं अजून ट्रेन झालेलं नाही आहे. म्हणून जर भगवंतांच्या मंदिरात एक वातावरण असतं, आता उदाहरणार्थ शाळेत अभ्यासाचं वातावरण असतं, लायब्ररीत जाता अभ्यासाचं वातावरण असतं, पण एकीकडे रेडिओ चालू आहे दुसरीकडे तुम्ही अभ्यास करताय तर ते वातावरण तितकं योग्य नाही आहे. तसंच म्हणून आपल्याला सांगितलंय की सत्संगात या, सत्संगात ऐका आणि त्या वातावरणाचा तुमच्यावर हळूहळू परिणाम होईल. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. तर हरे कृष्ण महामंत्राचं महात्म्य वर्णन केलेलं आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशक नामनाम कलिकल्मष नाशनम नातः परतरो पाया सर्व वेदेषु दृश्यते. हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे, जो 16 शब्दांचा मंत्र आहे, या मंत्रासारखा कलियुगात कुठला दुसरा कुठलाही उपाय दिसत नाही. किंवा हरेर नाम हरे, चैतन्य महाप्रभू हा नेहमी त्यांचा आवडता श्लोक होता जो बृहद नारदीय उपनिषदात येतोय. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. तर हरेर नाम कृष्णाचं हरेचं नाम हेच कलियुगात, त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. तीनदा नास्त्येव नास्त्येव नास्त्येव, म्हणजे आपल्याकडे त्रिवार म्हणतात, त्रिवार केल्याने कसं त्याच्यावर एम्फेसिस, म्हणजे त्याच्यावर जोर दिला जातो, तसं हरेर नाम एकदा, हरेर नाम दुसऱ्यांदा, हरेर नाम तिसऱ्यांदा, एव केवलम एव केवलम, केवळ आणि केवळ, फक्त आणि फक्त, हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम, कलौ नास्त्येव नाही, नास्त्येव नाही दुसऱ्यांदा, नास्त्येव नाही तिसऱ्यांदा, नास्त्येव गतिरन्यथा दुसरा कुठलाही उपाय नाही. किंवा भागवतम मध्ये म्हटलंय, तस्मात संकीर्तनम विष्णो जीवन मंगल अहंसाम महतामपि कौरव्य विद्येकांतिक निष्कृतम. तर तस्मात संकीर्तनम विष्णु, किंवा कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. तर कलियुगाचे इतके दोष वर्णन केल्यावर शेवटी परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विचारलं की कलियुगात जर मानवाची इतकी भयानक अवस्था असेल तर त्याचा उद्धार कसा होणार. त्यावेळेला शुकदेव गोस्वामींनी काय सांगितलं, कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की, श्रीमद भगवद्गीता ग्रंथराज की.